काय झालं, तुझे परफेक्टली प्रेस असणारे कपडे आज इतके चुरगळलेले, कुठे गेली क्रीज?
इस्त्रीनं दगा दिला या आठवड्यात दुसऱ्यांदा.
मग तक्रार केलीस?
हो, दुकानदार आणि उत्पादक दोघांकडे. मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे, कोणी ऐकत नाहीये. आता तू सांग, इतकी छोटीशी तक्रार घेऊन मी कुठे जाऊ?
अशा प्रकारची छोटी समस्या किंवा 5 लाखांपर्यंतच्या दाव्यासाठी अजिबात फी लागत नाही आणि ग्राहक आयोगाकडे लगेच तक्रार होऊ शकेल.
2019 ग्राहक संरक्षण अधिनियमाने ग्राहकाला 5 लाखापर्यंतच्या दाव्यासाठी कोणत्याही फी शिवाय तक्रार दाखल करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे.
वैतागू नका, तक्रार करा, आयुष्य आपलं सुलभ करा.
ग्राहक संरक्षण अधिनियम 2019, ग्राहकांचे अधिकार झालेत आणखी सक्षम.
ग्राहक व्यवहार विभाग, भारत सरकार.